My grandmother really likes getting her veggies from our village, which is, I think, 2 hours away, right? Near Palghar. Yeah, so she gets all these seasonal veggies and she loves her fish, and kantora is one of them that she loves cooking. I actually didn't like having them so much before because they just looked weird, but I had it by mistake earlier last year and I really enjoyed it. It was like crunchy and sweet at the same time. My grandmother cooks all these veggies.
And mommy
Yeah,
also.
and mom also. My mom also, whenever mom's at home. My grandmother fits into this really, really well. Like, she could easily be an advocate and a locavore herself. She's extremely passionate about where and very particular about where she gets her, fish and her veggies from. I mean, she won't be very happy if she finds something that's not nice. She enjoys getting them. And like, even we know, like, even the tomatoes we get nowadays aren't as nice as they used to be. And the vegetables that she gets when she gets her produce from the village or whenever she does her trip, the flavors stand out so much more, even if they are subtle. Overall, it feels very wholesome to have that. And I thought because it's been so important to her and I see the work that you guys are doing, I thought it was important to document that and do that. My grandmother said that we haven't been eating these, we don't eat these. I remember having it for the first time and I enjoying it.
I don't think I've had this vegetable before. I'm not very sure if
No,
I've had this substance before.
Arya has had. I'm sorry,
Oh,
she has
maybe.
had it. I don't think she knows that's what it is. I
Yeah.
don't think she had it for lunch that day, dude.
I don't remember.
बच्चे लोग अभी सब्जी
No,
नहीं
no, no.
खाते हैं ज्यादा. कि मेरे ससुर है ना, ससुर जो थे वो हमारे वाड़ी में जाते थे. हमारे हमारी थोड़ी सी वाड़ी है, उधर जाते थे. और उधर ऐसा बाजार में अभी कंटोली बहुत सारी मिलती है. पहले के दिन वो नहीं मिलती थी. तो वो जब जाते हैं वो हमारे वाड़ी में, तो उधर से एक या दो या तीन पीस बस इतना ही मिलता था उनको. वो लेके आते थे घर में और मुझे बोलते थे इनका सब्जी मुझे बना के दे दो. इतना पसंद था इनको ये सब्जी, बहुत पसंद था. तो पहले से हमको बहुत प्यार है ये सब्जी से. अभी तो बहुत सारे मिलते हैं बाजार में, त्योहार वगैरह में नहीं बनता था. जब हमें मिलती थी ना तब हम बनाते थे. मोस्टली कब, जून जुलाई अगस्त ये महीने में ही होती थी. जब बारिश आती थी तभी मिलती थी ये बात सब्जी. हाँ, बारिश के सीजन में मिलती है. हाँ, बचपन में खाया था, बचपन से ही हम खाते हैं. बहुत अच्छा लगता था हमें खाने को, बहुत पसंद था सबको घर में. तो बचपन से ही हम खाते आए हैं. यानी कितना साल हो गया अभी, 65 इयर्स, तब से खाते आए हैं.
हे आपण ज्या भाज्या खातो ना, ज्या ज्या तू घेऊन येते पालघरवरून वगैरे, तर त्याच्यात आणि आपल्याला मुंबईमध्ये मिळतात त्याच्यात व्हॉट इज द डिफरन्स आणि तुला का जास्त
हाँ. वो
आवडतं?
गावच्या ज्या भाज्या, आमच्या गावाकडून ज्या भाज्या येतात ना, त्या एकदम ताज्या तर असतातच. आणि त्याच्यावर कुठलीच औषधाचं वगैरे असं फवारलेली नसतात. आणि ह्या भाज्या येतात ना, त्या अशा ताज्या नसतात एवढ्या. त्यामुळे त्याची टेस्ट आणि ह्याची टेस्ट खूप वेगळी असते गावच्या भाज्यांची आणि मुंबईत आपण ज्या भाज्या वापरतो त्याची. त्यामुळे त्या भाज्या खूप चांगल्या असतात आणि टेस्ट पण त्यांना चांगली असते. त्या भाजीची, ती भाजी खूप आवडते आणि घरात सगळ्यांनाच आवडते. हे मुलं इतकी खात नाहीत, पण आम्ही जी मोठी माणसं आम्ही जेवढी आहोत तेवढ्या सगळ्यांना ती भाजी आवडते. आणि छान चवीला वगैरे छान असते त्या. आणि ती जास्त होते आमच्याकडे ती भाजी. आता ह्या पावसाळ्यातच ती असते, त्यामुळे ती जास्त होते आठवड्यातून ती भाजी. आणि वेगळे प्रकार पण करतो आम्ही त्याचे, वडी करतो त्याची, ती पण छान होते. साधारणतः 1/2 किलो जर कणतवली असतील ना, तर ती 1/2 किलो कणतवलीला साधारण 2 कांदे त्याच्यात मिक्स करायला, 2 कांदे आणि 2-3 मिरच्या, थोडस 3-4 पाकळ्या लसूण आणि थोडस खोबरं, एवढंच सामान लागतं त्याच्यासाठी. त्यानंतर ही कणतवली असतात ती व्यवस्थित कापायची. आणि जर कणतवली जाड असतील, त्याच्यामध्ये बिया जर असतील, तर त्या बिया काढून टाकायच्या. आणि मग ती सारखी व्यवस्थित कापून घ्यायची. आणि कापून झाल्यानंतर कांदा पण बारीक कापून घ्यायचा. आणि फोडणीला तेल घालून त्याच्यात हिंग मोहरी आपली घालायची नेहमीची. आणि मग मिरच्या टाकायच्या बारीक. आणि मिरच्या टाकून झाल्यानंतर मग ही आपण जी कापून ठेवली, कांदा घालायचा. आणि कांदा परतून झाल्यानंतर ही कणतवलीची ची भाजी कापलेली ती त्यात टाकायची आणि परतून घ्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि आमचा घरचा मसाला असतो तो आणि मीठ हे घालायचं, परतवायची आणि मग वाफेवर शिजून घ्यायची. त्याच्यात पाणी न घालता शिजवायची आणि वाफेवर पाणी ठेवून ती मीडियम गॅसवर शिजवायची आणि ती शिजत आल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं आणि कोथिंबीर ही घालायची आणि मिक्स करायची आणि ठेवायची की झाली तयार. जास्त मेहनत ह्याला लागतच नाही ह्या भाजीला. एकदम साधी असते पण खूप छान चवीला असते. साधारण 20 मिनटं तरी लागतात कारण ती मंद आचेवर शिजवते ना, म्हणून जरा जास्त वेळ लागतो. 20 मिनटं तरी लागतात. चवीला असते पण थोडासा त्याला कडवट, एक कडवट चव असते त्याला, पण ती पण छान लागते थोडीशी. त्याच्यात ती कांदा वगैरे मिक्स केला ना आणि खोबरं वगैरे की ती कडवटपणा त्यात जातो तो मिसळून, त्यामुळे इतकी कडू लागत नाही, छान लागते. मीडियम गॅस आणि ते त्याच्यावर झाकण ठेवून त्या झाकणावर पाणी ठेवायचं म्हणजे मग ती आपोआप त्या वरचं पाणी आणि खालून उष्णता आणि वरून पण उष्णता ह्याने ती शिजून येते. मग ती भाजी 15 ते 20 मिनटं लागतात त्याला शिजायला.